नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विकसित भारताच्या वाटचालीत महिलांची परिवर्तनकारी भूमिका, पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर 2025 पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकांसंदर्भात आयोगाकडे तक्रार करावी, रितसर उत्तर देऊ, निवडणूक आयोगाचं निवेदन. विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात राजुरी इथं शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात पुढील 3 ते 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताच्या प्रवासात महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सरकारला 11 वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त लिहिलेल्या सामाजिक संदेशात पंतप्रधान म्हणाले की आपल्या माता भगिनी आणि कन्या यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. आज त्या विकसित भारत घडवण्याच्या संकल्पात सक्रियपणे सहभागी आहेत, तसंच शिक्षणापासून उद्योजकतेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात नवीन मानदंडही प्रस्थापित करत आहेत. गेल्या 11 वर्षात आपल्या नारी शक्तीच्या कामगिरीनं संपूर्ण देशाचा अभिमान वाढला आहे, असं मोदी म्हणाले. गेल्या 11 वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वाच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या जीवनमानात आमूलाग्र परिवर्तन घडून आलं आहे. गेल्या 11 वर्षातील प्रमुख क्षेत्रात झालेल्या बदलांचा आढावा आकाशवाणी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आज आपण मध्यमवर्गाचं सक्षमीकरण करणाऱ्या आर्थिक सुधारणांविषयी जाणून घेऊयात.
मध्यमवर्गाचं दैनंदिन आयुष्य सुलभ करणं ही बाब गेल्या 10 वर्षात सरकारी कामकाजाच्या केंद्रस्थानी आहे. गृहनिर्माण ते आरोग्य आणि नागरी वाहतूक ते डिजिटायझेशन या माध्यमातून सरकारनं मध्यमवर्गीयांचं जीवनमान सुलभ, अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर केलं आहे. प्रधानमंत्री नागरी आवास योजनेच्या माध्यमातून 1,16,00,000 अधिक घरं मंजूर केली आहेत. त्यापैकी 93,00,000 अधिक घरं पूर्ण झाली आहेत किंवा लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आली आहेत. स्मार्ट सिटी मोहिमेच्या माध्यमातून 7,545 प्रकल्पांपैकी 93% प्रकल्पांचं काम पूर्ण झालं आहे. गेल्या दशकात मेट्रो रेल्वेच्या जाळ्यात चौपट वाढ झाली आहे, तर उडान योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना हवाई प्रवास अधिक सुलभ झाला आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी 41 कोटी आयुष्मान कार्ड जारी करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जगातली सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य योजना ठरली आहे. जन औषधी केंद्रांमुळे नागरिकांना अत्यावश्यक औषधं 80% अधिक स्वस्त किमतीत मिळत आहेत. नागरिकांच्या सुलभतेसाठी डिजिलॉकर तसंच उमंग हे डिजिटल प्लॅटफॉर्म कार्यरत आहेत. कल्याणकारी योजनांची निश्चिती आणि गळती रोखण्यासाठी 141 कोटी नागरिकांना आधार कार्ड पुरवण्यात आलं आहे.
राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर 2025 पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करण्यात येणार आहे, तसंच प्रधानमंत्री सूर्यघर योजना राज्यात प्रभावीपणे राबवणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज पुणे इथं महाऊर्जा कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन झालं, त्याप्रसंगी ते बोलत होते. शेतीसाठी सौरपंपाचा वापर करणारं महाराष्ट्र अग्रणी राज्य असून लवकरच सरकार हरित शासकीय कार्यालयाचं उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
ऊर्जेच्या क्षेत्रात आणि अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्राने अतिशय उत्तम काम केलेलं आहे. विशेषतः कृषी पंपांच्या संदर्भात आपण जर बघितलं तर गेल्या 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये महाराष्ट्राने 5,00,000 पंप लावलेले आहेत. संपूर्ण देशामध्ये 4,00,000 पंप लागले आणि एकट्या महाराष्ट्राने 5,00,000 पंप लावलेले आहेत. दुसरं, सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत 16,000 मेगावॅटचे फिडर हे आपण सोलरवर नेतो आहोत. त्याचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे. डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं हा एशियातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे जो आपण 2026 पर्यंत पूर्ण करणार आहोत. 2025 डिसेंबर पर्यंत प्रमुख सरकारी इमारती या सगळ्या सोलराईज झाल्या पाहिजेत, त्या दृष्टीनं देखील काम चाललेलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात केलेल्या आरोपांना निवडणूक आयोगानं उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांनी स्वतःच्याच पक्षाच्या बूथ पातळीवरील एजंट आणि पोलिंग एजंट यांच्यावर टीका केली असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणुकीसंदर्भातील कोणत्याही याचिकेसंदर्भात संबंधित मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करता येऊ शकते, मात्र आयोगानं राहुल गांधी यांच्या भूमिकेवर सीसीटीव्ही फुटेजविषयी सवाल उपस्थित केला आहे. आयोगानं स्पष्ट केले की राहुल गांधी यांनी आयोगाला पत्र लिहिलं नाही किंवा भेटीची वेळही घेतली नाही. राहुल गांधी यांनी आयोगाला रितसर पत्र लिहिल्यास विहित प्रक्रियेचं पालन करून त्यांच्या आरोपांना औपचारिकपणे उत्तर देण्यात येईल असं आयोगानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. केंद्र सरकारच्या विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात राजुरी इथं शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम झाला. यावेळी खरीप हंगामातल्या पिकांची बी बियाणे प्रात्यक्षिक तसंच पिकांवर पडणाऱ्या रोगकिडेंचं व्यवस्थापन, नैसर्गिक शेती या विषयांवर कृषी उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने उपयुक्त माहिती देण्यात आली. कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ सचिन सूर्यवंशी यांनी याविषयी अधिक माहिती दिली.
हे जे राष्ट्रीय अभियान आहे याचा उद्देश हा आहे की शेतकरी आणि शास्त्रज्ञ याचा थेट संवाद गावामध्येच घडवून आणणं आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही शंका आहेत त्याचं निरसन करणं हा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे.
धाराशिव जिल्ह्यात 8 तालुक्यात मिळून 50 गावात हे अभियान राबवण्यात येत असून त्या माध्यमातून कृषीविषयक केंद्राची 2 पथकं दररोज 6 गावांना भेट देत आहेत. या उपक्रमाचा लाभ अनेक शेतकरी घेत आहेत. अरुण इंगळे या लाभार्थी शेतकऱ्याने याविषयी प्रतिक्रिया दिली.
तुळजापूर कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आमच्या इथं खरीप पूर्व पेरणी तयारीसाठी प्रशिक्षण घेतलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी सोयाबीन पेरत असताना बीज प्रक्रिया कशी केली पाहिजे किंवा बीज प्रक्रियेनंतर त्या बीज प्रक्रियेसाठी कुठली बुरशीनाशक वापरली पाहिजे याची माहिती दिली.
मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवळी घाटात बाव नदीजवळ मिनी बस आणि एलपीजी वाहतूक करणारा टँकर यांच्यात अपघात झाला. यात मिनी बस रस्त्याच्या कडेला दरीत कोसळली. ही मिनी बस शिक्षकांना घेऊन प्रशिक्षणासाठी रत्नागिरीकडे जात होती. बसमध्ये 31 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये 15 पुरुष आणि 16 महिलांचा समावेश असून 2 महिलांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. दरम्यान अपघातग्रस्त टँकरमध्ये एलपीजीची गळती होत असल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी बाव नदी भागात येऊ नये, पाली आणि संगमेश्वर इथून पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन रत्नागिरी पोलिसांनी केलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या संकल्प ते सिद्धी या अभियानांतर्गत आज जालना इथं कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत आमदार बबनराव लोणीकर, जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी संकल्प ते सिद्धी उपक्रमाचं महत्व अधोरेखित करत आगामी काळातील संघटनात्मक कामकाजाची दिशा स्पष्ट केली. या कार्यशाळेमध्ये विकसित भारत, अमृत काळातील सेवा, सुशासन व गरीब कल्याण या संकल्पनेवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. येत्या 21 जून रोजी 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. योग दिनाला 14 दिवस बाकी आहेत. आज जाणून घेऊयात योग शिक्षक वैजनाथ गमे यांनी दिलेली धनुरासनाविषयीची माहिती.
पोटावर म्हणजे पालथे झोपा, दोन्ही पाय एकमेकांशी जुळवून ठेवा, आता दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा आणि पायाचे घोटे पकडा, श्वास घ्या, श्वास संपूर्णतः बाहेर सोडून पायांना खेचून हळूहळू वर वचला, शक्य होईल तितके डोके मागील बाजूस नेण्याचा प्रयत्न करा, संपूर्ण शरीराचा भार पोटावर येईल, या स्थितीत आपल्या क्षमतेनुसार स्थिर राहा, यावेळी कंबर, पोट व मणिपूर चक्र याकडे लक्ष केंद्रित करा, श्वास सामान्य ठेवा, क्षमतेनुसार याच स्थितीत थांबून सावकाश पूर्व स्थितीत या व मकरासनात विश्राम करा. पोटाचे विकार, गळ्याचे विकार, वायुरोग, गर्भाशय, मासिक धर्माचे विकार दूर होतात.
हवामान. राज्यात अनेक भागात पुढील 2 ते 3 दिवस वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा तर कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना आज तर धाराशिव, लातूर, नांदेड आणि बीड जिल्ह्यांना पुढील 4 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसित भारताच्या वाटचालीत महिलांची परिवर्तनकारी भूमिका, पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर 2025 पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीसंदर्भात आयोगाकडे तक्रार करावी, रितसर उत्तर देऊ निवडणूक आयोगाचं निवेदन. विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात राजुरी इथं शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात पुढील 3 ते 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी.